आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरा विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. पाकिस्ताना बरोबर काल जाल्ल्या समजुतीचे परत परत उल्लंघन जालां अशें परराष्ट्र सचीव विक्रम मिस्री हांणी सांगलां. सशस्त्र दळां ह्या उल्लंघनाक फावो तो आनी योग्य प्रतिसाद दिता अशें तांणी म्हळें. केंद्रीय घर सचीव गोविंद मोहन हांणी काल पाकिस्तानाक लागून आशिल्ल्या शिमेवेल्या राज्यांच्या मुखेल सचिवां बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं बसका घेतली. नेतृत्व मॉन्सून 27 मे केरळांत पावपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. बांगलादेशांतल्या अंतरीम सरकारान आतंकवाद विरोधी कायद्या खाला आदल्यो प्रधानमंत्री शेख हसीना हांच्या अवामी लीग पक्षाच्या सगळ्या कामाचेर बंदी घाल्या. भारत आनी पाकिस्तान हांचे मदल्या संघर्ष विरामा उपरांत आयपीएलाच्यो उरिल्ल्यो मॅची खेळपा संदर्भात आज निर्णय जातलो. आता पुराय खबरो. पाकिस्तानाकडे काल जाल्ल्या समजुतीचे परत परत उल्लंघन जालां अशें परराष्ट्र सचीव विक्रम मिस्री हांणी सांगलां. नवी दिल्लीन पत्रकारांक म्हायती दितना मिस्री हांणी सांगले, सशस्त्र दळां ह्या उल्लंघनाक फावो तो आनी योग्य प्रतिसाद दिता आनी नवी दिल्ली ह्या उल्लंघनाची खूप गंभीरतायेन दखल घेता. भारतान पाकिस्तानाक युद्धबंदीचे उल्लंघन थांबोवपा खातीर योग्य पावलां उबारपाचे आनी परिस्थिती गांभीर्यान आनी जापसालदारकीन हाताळपाचे आवाहन केले. सशस्त्र दळ परिस्थितीचेर बारीक नदर दवरता अशें मिस्री हांणी सांगलें. आंतरराष्ट्रीय शिमेचेर आनी नियंत्रण रेशेचेर संघर्श विराम उल्लंघनाची खंयचीय घडणूक खरपणान हाताळपाची सुचोवणी सशस्त्र दळांक दिल्या अशें तांणी सांगलें. भारत आनी पाकिस्तानान काल फारपेट आनी लष्करी कारवाय तात्काळ थांबोवपाक सहमती दाखयली. परराष्ट्र सचीव विक्रम मिस्री हांणी काल नवी दिल्लीन ही घोषणा केल्या. पाकिस्तानाच्या सैन्य ऑपरेशन्स महासंचालकान काल दनपरा संघर्ष विरामाचे आवाहन केले, त्या उपरांत चर्चा झाली आणि ही सहमती झाली. सूत्रांनी सांगले की भारत आणि पाकिस्ताना मधलं गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवपाबाबत दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा झाली. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरेस हांणी भारत आणि पाकिस्तान हांचे मधल्या संघर्ष विरामाक येवकार दिलो आणि चालू आशिल्ल्या दुस्मानकाय सोपोवपाक आणि तणाव उणो करपा खातीर हे एक सकारात्मक पावल अशें म्हळां. महासचिवांचे प्रवक्ते स्टीफन डुझारिक हांणी म्हळें की गुटेरेस हांकां आशा आसा की ही करार कायमस्वरुपी शांतते खातीर योगदान दितली आनी दोनूय देशांमधल्या व्यापक दीर्घकालीन मुद्द्यांचे लक्ष केंद्रीत करपा खातीर अनुकूल वातावरण निर्माण करतली. भारत आणि पाकिस्तान हांचे मधल्या संघर्ष विराम कराराक ब्रिटनान येवकार दिला आणि दोन्ही देशांक तणाव उणो करपा खातीर पावलां उबारपाचे आवाहन केला. ब्रिटन काय दिसा सावन दोन्ही देशांकडे झूजबंदी करपा खातीर उलोवणी करताले असे प्रधानमंत्री कियर स्टॅमर हांणी सांगला. भारत आणि पाकिस्तान हांचे मदीं संघर्ष विराम जाहीर झाले उपरांत रोखडेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या अध्यक्षतेखाला उंचेल्या पावण्यावेली बसका झाली. नवी दिल्लींतल्या प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानार जाल्ल्या ह्या बसकेक परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल, प्रमुख रक्षा अध्यक्ष आनी तिनूय सशस्त्र दळांचे मुखेल हाजीर आशिल्ले. केंद्रीय घर सचीव गोविंद मोहन हांणी काल पाकिस्तानाक लागून आशिल्ल्या शिमेवेल्या राज्यांच्या मुखेल सचिवांकडे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं बसका घेतली. शिमे पलतडच्यान कसल्याय फारपेटीच्या बाबतींत तांकां सादूर रावपाक आनी आपल्या वाठारांत नागरी संरक्षण यंत्रणा सक्रीय करपाक सांगला अशें सुत्रांनी सांगले. भारत आनी पाकिस्तानान झूजबंदी जाहीर केल्या उपरांत कांय वरां उपरांतूच ही बसका जाली. दिल्ली विमानतळावेल्यान उड्डाणां सुरळीतपणान चालू आसा. दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडान एका सूचना पत्रान म्हळां की सध्याच्या परिस्थितीन नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या अनिवार्य सुरक्षा प्रोटोकॉलांच्या फाटभुंयेर उड्डाणाच्या वेळेन बदल जावपाक शकता आनी प्रवाशांक सुरक्षा तपासणी वेळार वाट पळोवची पडूं येता. प्रवाशांनी संबंधित विमान कंपनीच्या संपर्क मार्गाकडे संपर्कान रावपाक आनी थारायल्ल्या मार्गदर्शक तत्वांक पाळो दिवपाक सांगलां. बालुचिस्तानांतल्या 39 वेगवेगळ्या सुवातींनी जाल्ल्या जायत्या हल्ल्याची जापसालदारकी बालुच लिबरेशन आर्मी म्हळ्यार बीएलएन घेतल्या. बीएलएन प्रेस रिलीजान ही कारवाय अजूनय चालू आसा, जायते रणनितीचे उद्दिष्ट साध्य जावपाक लागल्या अशें जाहीर केलां. बीएलएचे प्रवक्ते जिंद बलोच हांणी दिल्ल्या म्हायती प्रमाण ह्या हल्ल्यान पुलीस स्टेशनां, लष्करी काफिले आनी मुखेल मार्गांचेर आशिल्ली मुळावी बांदावळ अशें जायत्या सुवातींक लक्ष केल्लें. तशेंच बीएलएन पुलीस स्टेशनां आपल्या ताब्यांत घेतल्या आनी वाठारांतले मुखेल रस्ते आडायल्यात असो दावो केला. बीएलए हो पाकिस्तानांतल्या बलुचिस्तान शारांत आशिल्लो सशस्त्र फुटीरतावादी गट आसून ताका बलुच लोकां खातीर स्वातंत्र्य जाय. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात, ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
भारतीय हवामान खात्यान म्हळ्यार आयएमडीन जाहीर केला की नैऋत्य मॉन्सून 27 मे केरळ दर्यादेगेर पावपाची शक्यताय आसा, म्हणजे 1 जून या ताच्या 7 तारखेपेक्षा 5 दीस पयली। सामान्य तारखेच्या 5 दीस पयली हो पावस आयिल्ल्यान खरीफ पेरणी आणि उत्पन्न बरे आसतले आणि जलाशयाची पातळी वाढटली असो अदमास आसा। इतिहासिक नदरेन बेगीन येवपी पावस शेती उत्पादन आणि जलाशयाची पातळी वाढवून शेतवाडी खातीर अनुकूल थारता। अंदू मॉन्सून सामान्य परस 105% चढ आसतलो असो अदमास खात्यान उक्तायला। हे सेगीत दुसरे वर्ष खात्यान सामान्य परस चढ पावसाचो अदमास उक्तायला। मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, अस्तंत बंगाल या राज्यांनी सामान्य परस चढ पावस पडपाची शक्यताय आसा, पण जम्मू काश्मीर, लडाख, तामिळनाडू, बिहार आणि ईशान्य राज्यांनी सामान्य परस उणो पावस पडू येता। आज राष्ट्रीय तंत्रज्ञान दीस। 1998 वर्सा याच दिसा भारतान राजस्थानातल्या पोखरणात आपल्या अणुबॉम्बाची यशस्वी चाचणी केली। हो दीस देशाच्या प्रगती आणि विकासात तंत्रज्ञानाच्या महत्वाच्या भूमिकेचे स्मरण करता। हो दीस भारताच्या तांत्रिक कौशल्यात आणि भारताच्या पहिल्या स्वदेशी विमान हंसा 3 प्रक्षेपणात शास्त्रज्ञ, अभियंते आणि नवोन्मेषकांच्या योगदानाचे स्मरण करता। बांगलादेशातल्या अंतरिम सरकारान आतंकवाद विरोधी कायद्याखाला आदल्यो प्रधानमंत्री शेख हसीना हांच्या अवामी लीग पक्षाच्या सगळ्या कामाचेर बंदी घाल्या। पक्ष आणि त्याच्या फुडाऱ्याआड चलपी खटलो पुराय जाय मेरेन ही बंदी चालू उरतली। काल राती ढाका शहरात झाल्या खाशेले बसकेन अंतरिम सरकारच्या सल्लागार मंडळान हो निर्णय घेतला। तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगार न्यायाधिकरण कायद्यान दुरुस्तीक मान्यताय देऊन खंयच्याय राजकीय पक्षाक त्याच्या संबंधित संस्थांक वा समर्थकांक ख्यास दिवपाची तरतूद खाल्या। भारत आणि पाकिस्तान हांचे मदीं संघर्ष विराम जाहीर झाले उपरांत स्थगित केल्ली T20 लीग पुराय करपा खातीर मंडळाचे अधिकारी आणि IPL गव्हर्निंग काउन्सिल आज शक्य तितले बरे वेळापत्रकाचेर चर्चा करतले असे BCCIचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हांणी सांगला। पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत आणि उपरांत भारतान सुरू केल्ल्या ऑपरेशन सिंधुरा उपरांत भारत पाकिस्तान शीम संघर्ष पुरायपणान झुजांत रुपांतरीत जावपाची भिरांत आशिल्ल्यान शुक्रारा इंडियन प्रिमियर लीग म्हणजे IPL स्थगित करचे पडले। सर्तीन 16 मॅची उरल्यात। हे सर्तीन वट्ट 12 लीग स्टेज मॅची आणि 4 प्लेऑफ स्टेज मॅची अजून खेळपाचे असतात। धर्मशाळांतली पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्या मधली मॅच 8 मायाक संघर्षाक लागून मधीच रद्द करची पडली। धर्मशाळा विमानतळ बंद झाल्यान दोन्ही पंगडाचे खेळगडे आणि आधार कर्मचारी बशींतल्यान जलंधराक गेले आणि उपरांत दिल्लीक वचपाक ट्रेनीन बसले। खेलो इंडिया युथ गेम्सात महाराष्ट्राच्या खेळगड्यांनी उत्कृष्ट कामगिरी कालूय चालूच दवरली आणि त्यांनी अनेक पदकां जोडली। 27 भांगरा आणि 22 रुपया पदकां सहित 73 पदकां घेऊन महाराष्ट्र पंगडान पदकाच्या संख्येन पहिलो क्रमांक मिळयला। 14 भांगरा पदकां सहित 39 पदकां घेऊन कर्नाटक दुसरे असा, जाल्यार राजस्थान 23 पदकां घेऊन 3 क्रमांकाचेर असा। निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो। पाकिस्ताना बरोबर काल झाल्या समजुतीचे परत परत उल्लंघन झाला असे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री हांणी सांगला। सशस्त्र दळां या उल्लंघनाक फावो तो आणि योग्य प्रतिसाद दिता असे तांणी म्हळा। केंद्रीय घर सचिव गोविंद मोहन हांणी काल पाकिस्तानाक लागून आशिल्ल्या शिमेवेल्या राज्यांच्या मुखेल सचिवां बरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरवीं बसका घेतली। नैऋत्य मॉन्सून 27 मे केरळात पावपाचो अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला। बांगलादेशातल्या अंतरिम सरकारान आतंकवाद विरोधी कायद्याखाला आदल्यो प्रधानमंत्री शेख हसीना हांच्या अवामी लीग पक्षाच्या सगळ्या कामाचेर बंदी घाल्या। भारत आणि पाकिस्तान हांच्या मधल्या संघर्ष विरामा उपरांत IPL उरिल्ल्यो मॅची खेळपा संदर्भात आज निर्णय जातलो। आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो।